लाल महालात दिवेलागण झाली होती. राजे सज्जावर उभे होते. पाठीमागे महालात कोणी नव्हते. वाड्यासमोरचे चौकी पहारे, वाड्याच्या बाहेरचे मोकळे मैदान अस्पष्ट दिसत होते. उकाडा पुष्कळ वाढत होता. राजे वळले. हजारी समयी कोणीतरी पेटवीत होते. राजांनी विचारले, कोण?
मी.
कोण? मनोहारी?
जी.
मनोहारीने महालातल्या समया प्रज्वलित केल्या. राजांच्या जवळ येऊन तिने त्रिवार नमस्कार केला. राजांनी दिव्याला नमस्कार केला आणि ते म्हणाले,
आज साऱ्यांनी आम्हाला वाळीत टाकलेलं दिसतं. आमच्या सखूबाई पण दिसल्या नाहीत.
येसाजीराव यांना लग्नाला घेऊन गेले आहेत.
आणि राणीसाहेब?
खाली मासाहेबांच्याकडे आहेत. पाठवू?
नको.
वाद्यांचा आवाज येताच राजांची पावले सज्जाकडे वळली. मागोमाग मनोहारी होती. दिवट्यांच्या रांगा वाड्याच्या दिशेने पुढे येत होत्या. राजे म्हणाले,
वरात आली वाटतं.
जी.
तू जा, मासाहेबांना वर्दी दे, तोवर आम्ही खाली येतोच.
घोड्यावर नवरानवरी बसले होते. पुढे सनई ताशा वाजत होता. सज्जावरून राजे मिरवणूक निरखीत होते. वरात वाड्याच्या पटांगणात आली. पलोत्यांनी कडे धरले आणि मधल्या रिंगणात जीव महाला उतरला. करडीच्या तालावर जीव तलवारीचे हात करीत होता. चौक घेऊन तो गुडघ्यांवर बसला. जीवापासून नऊ हातांवर नारळ ठेवला होता. जीवने गुडघ्यांवरूनच बैठ्या चालीने नारळ मारला. पाहणारे
भले
ओरडू लागले. असे चार नारळ जीवा महालाने मारले. मग दुसरा वीर रिंगणात येऊन पट्टा फिरवू लागला. नवरानवरी घोड्यावरून उतरली. त्यांच्याबरोबर सारे महालात येताना दिसले. राजे काही वेळ तसेच उभे होते. नंतर महालात जाऊन त्यांनी पागोटे घातले आणि जिना उतरून ते आपल्या सदरेवर आले. सदर सोप्यात नवरानवरी बसली होती. मासाहेब उजव्या बाजूला असलेल्या सईबाईंच्यासह उभ्या होत्या. बाकीची मंडळी अदबीने बाजूला उभी होती. राजे येतात साऱ्यांनी मुजरे केले. नवरानवरी राजांच्या पाया पडली. सखूबाईंना कडेवर घेऊन उभा असलेला येसाजी म्हणाला,
महाराज, हा रामूकाकाचा मुलगा भीमा आणि ही आपल्या सर्जेरावांची मुलगी गंगा.
अरे वा, म्हणजे घरचंच लग्न म्हणायचं.
सर्जेरावांच्या कडे वळून राजे म्हणाले,
सर्जेराव, आम्ही रागावलोय तुमच्यावर.
पगडी सावरीत सर्जेराव पुढे झाले. त्यांनी विचारले,
ते का महाराज?
तुमच्या मुलीचं लग्न नुसतं आमंत्रण दिलं, अर्जव करून आम्हाला नेलं नाही.
सर्जेराव म्हणाला,
महाराज, गरीबाचं लग्न, उंदराच्या घरात हत्ती कसा मावणार.
येसाजींच्या कडेवर असलेल्या सखूबाईंकडे बोट दाखवून राजे म्हणाले,
म्हणूनच छोटा उंदीर घेऊन गेलात वाटतं.
उसळलेल्या हसण्याने सदर भरून गेली. जीवाकडे बघून राजे म्हणाले,
जीवा, तुझी ही करामत आम्हाला माहीत नव्हती.
येसाजी पुढे झाला,
महाराज, साऱ्यासनी ठाव हाय, कुणाचं बी लगीन पुण्यात असू दे, जीवा बिगार वरात सजत नाही. नऊ हातांवरचा नारळ बसल्या बैठकीत मारून माघारी यायला जीवात जाणे.
जीवा लाजला. तो बिचकत म्हणाला,
महाराज, एवढंच येतंय मला.
हास्याचा कल्लोळ परत उसळला. सारे शांत होताच राजे म्हणाले,
जीवा, माणसाला थोडंच यावं, पण त्याला तोड नसावी.
नवऱ्या मुलाकडे वळून राजे म्हणाले,
काय भीमराव, आमच्या नव्या मोहिमेत येणार की नाही? बाकी नशीबवान तू, एवढा मोठा होऊन नवरी मिळाली.
सर्जेराव म्हणाले,
तसं नाही महाराज, सोयरीक ठरून लई वर्ष झाली.
मग लग्न का लांबलं?
सारे स्तब्ध झाले. जिजाबाई म्हणाल्या,
राजे, तुम्हीच याला कारण.
आम्ही?
राजे उद्गारले. सर्जेरावांनी तोंड घातले,
तसं नाही, पण रामूकाकांची पुरंदरवर नेमणूक झाली, आम्ही राहिलो राजगडावर. आज उद्या म्हणत दिस गेले. आवंदा मासाहेबांनीच मनावर घेतलं, लागलं ती मदत केली, लगीन सजवलं.
असं आम्हाला कल्पनाच नाही.
भीमरावाकडे वळून राजे म्हणाले,
मग काय भीमराव, काय ठरला बेत? पण आता तुम्ही कसले येता मोहिमेवर?
मी येणार महाराज.
भीमराव धीर करून म्हणाला,
तुम्ही याल हो, पण आमच्या सुनबाई आम्हाला काय म्हणतील?
राजे म्हणाले. सर्जेराव मिशीवरून हात फिरवित म्हणाला,
महाराज, ती काय म्हणायची नाही, या सर्जेरावांची लेख आहे ती. तिनं माणसाबरोबर लग्न केलं नाही, तलवारी संग केलंय, ठाव आहे तिला. कपाळीचं.
हा सर्जेराव, जबान रोखा.
राजांनी दापले.
ही शिलेदाराची भाषा संसारात चालत नाही. मुली औक्षवंत हो, तुझं सौभाग्य अखंड राहो, वज्र चुडे मंडित हो.
नवरा नवरीला राजांचा आहेर झाला. वरात जशी वाजत गाजत आली तशीच वाजत गाजत ती परत गेली. राजे महाली जायला वळले आणि आवाज आला,
आब्बा.
राजे वळले. मनोहरी सखूला घेऊन उभी होती. मनोहरी जवळ आली आणि सखू राजांच्यावर झेपावली. राजांनी तिला घेतली आणि ते महालाकडे चालू लागले. त्यानंतर थोड्याच दिवसात राजे जिजाऊंना म्हणाले,
मासाहेब, आपलं कुलदैवत शिखर शिंगणापूरला ना, जावं आणि दर्शन घ्यावं असं फार दिवस मनात आहे.
मग जाऊन या ना.
तुम्हीही आमच्याबरोबर असावं असं वाटतं.
मग 4 दिवसात निघू आपण.
बरं.
राजांनी शिखर शिंगणापूरला जाण्याची तयारी चालवली. फलटणपासून थोड्या अंतरावर डोंगर शिखरावर शंकराचे हे जागृत देवस्थान आहे. भोसल्यांचे कुलदैवत ते. राजांनी शिखर शिंगणापूरची मोठी तयारी सुरू केली. स्वार सामान पुढे गेले होते. मेणे पालख्या तयार होत होत्या. सगळीकडे हुकूम जारी झाले होते. साईबाईंनी विचारले,
मी येऊ
शिंगणापूरला?
हो.
सखू लहान, आम्ही दर्शन घेऊन चटकन परत येऊ.
काही दिवस पुढे ढकललं असतं तर चाललं नसतं,
साईबाई किंचित नाराजीने म्हणाल्या. राजे जवळ गेले. ते म्हणाले,
तसं चालण्यासारखं नव्हतं म्हणूनच जातोय आम्ही. तुम्हाला जरी नेलं नाही तरी आम्ही येऊ तेव्हा काहीतरी अलौकिक भेट घेऊन येऊ.
कसली?
परमेश्वराच्या मनात असेल तर आल्यावर कळेल.
सुमुहूर्तावर राजांनी पुणे सोडले. मेणा वाटचाल करू लागला. शिबंदीचे स्वार मागे पुढे जात होते. जिजाऊंच्या मेण्यामागे 1-2 मेणे होते. त्यात सरदार स्त्रिया होत्या. राजे अश्वपथकासह दौडत जात होते. बरोबर येसाजी, तानाजी, शिवा, बाळाजी, पुढे चिमणाजी हेही लोक होते. राजांनी केलेली तयारी शिंगणापूरच्या पायथ्याशी दिसत होती. पायथ्याच्या माळाला छावणीचे स्वरूप आले होते. डेरे मारले होते. राहुट्या पाली माळावर पसरल्या होत्या. चौकी पहारेकरी उभे होते. ती छावणी पाहून जिजाबाई चकित झाल्या. राजांना त्यांनी विचारले,
राजे एवढी तयारी?
तयारी कसली?
राजे म्हणाले,
आपल्याबरोबर साऱ्यांनाच दर्शन घडेल. 4 दिवस मोकळेपणात जाईल.
जिजाबाईंना सामोरे आलेल्या माणसात उपाध्याय होते. पुण्याचे वयोवृद्ध दशग्रंथी ब्राह्मण होते. राजांचे खास सरदार होते. जिजाबाईंना राजांच्या मनातले काही कळत नव्हते. दुसऱ्या दिवशी देवालयात अभिषेक झाला. देवाचा प्रसाद वाटला गेला आणि पुजाऱ्याने येऊन वर्दी दिली.
मासाहेबांच्या दर्शनासाठी बजाजी निंबाळकर आले आहेत.
मासाहेबांनी विचारले, कुठे आहेत?
पायथ्याला आहेत.
जिजाबाईंनी राजांच्याकडे पाहिले. त्या म्हणाल्या, राजे त्यांना थांबायला सांगा. दर्शन आटोपून आम्ही येत आहोत म्हणून कळवा. बजाजी निंबाळकरांना जुलुमाने मुसलमान केल्यानंतर आजवर बजाजी विजापुरातच होते. बजाजींची मुसलमान बायको विजापुरी मृत्यू पावली. बादशाही मर्जी उतरली. धर्माला शाही मर्जीला मुकलेले बजाजी परत फलटणला गेले. नवऱ्याच्या धर्मांतराच्या धक्क्याने पूर्वपत्नी सावित्रीबाई फलटणला वारली. तिच्या मुलाला महाजीला घेऊन राजांच्या निमंत्रणानुसार बजाजी शिखर शिंगणापूरला आले होते. देवदर्शन आटोपून जिजाबाईंसह शिवाजीराजे मंदिराकडे आले. पालख्या उभ्या होत्या. दोघे पालख्यात बसले. शिबंदीसह पालख्या डोंगर उतरू लागल्या. 2 प्रहरच्या उन्हात छावणी उठून दिसत होती. छावणीच्या बाहेरच बजाजींचे अश्वपथक उभे होते. पालख्या थांबल्या. जिजाबाई पालखीतून बाहेर आल्या. जिजाबाईंनी पाहिले, बजाजी हात बांधून उभे होते. मुसलमानी पागोटे, हनुवटीवरची खुरटी दाढी, पायघोळ अंगरखा असा त्यांचा वेश होता. ते रूप पाहून जिजाबाईंच्या मनात कालवाकलव झाली. बळ एकवटून जिजाबाई म्हणाल्या,
बजाजी आज आमची आठवण झाली.
बजाजींनी एकदम जिजाबाईंचे पाय धरले. बजाजींच्या अश्रूंनी जिजाबाईंचे पाय भिजत होते.
उठा बजाजी, झालं गेलं होऊन गेलं. तुम्ही परत आलात त्यातच समाधान आहे.
बजाजींचा आवाज आला,
मासाहेब भीक घाला, उठतो.
हे काय बजाजी, सारे पाहतायत. उठा, काय ते सांगा.
बजाजी उठले. अश्रुटिपित ते म्हणाले,
मासाहेब, लाख माणसात आपले पाय धरले तर त्यात लाज कसली आणि लाज राहिली आहे कुठं? मासाहेब, देहानं बाटलो तरी मनानं नाही. मुसलमान म्हणून मला मरू देऊ नका. मी सईचा भाऊ आहे मासाहेब.
5 वर्षांच्या महाजीला ओढीत बजाजी म्हणाले,
या निष्पाप पोरक्या पोराचा बाप आहे, काय करू मी?
बजाजी स्पुंदून स्पुंदून रडू लागले. जिजाबाईंचे नव्हे तर राजांचे आणि पाहणाऱ्यांचेही डोळे भरून आले. जिजाबाई बजाजींच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाल्या,
बजाजी शांत व्हा, तुम्ही आमचेच आहात. आमची माणसं आम्हाला जड नाही. आमच्या माणसांची प्रतिष्ठा आम्हाला राखता येत नसेल तर आमच्या प्रतिष्ठेला काही अर्थ नाही. मुसलमान झालात हा तुमचा गुन्हा नाही. राजांची परीक्षा पाहण्यासाठीच कदाचित हा प्रसंग आला असेल. चला, काळजी करू नका, यातून आम्ही काही मार्ग काढू.
जिजाबाईंचे बोलणे ऐकून राजांचे मन भरून आले. भारल्यासारखे होऊन ते जिजाबाईंच्या बरोबर डेऱ्याकडे चालत होते. एकांत मिळताच जिजाबाई राजांना म्हणाल्या,
राजे, एवढ्यासाठीचे तीर्थाटन घडवलं वाटतं. आम्हाला पत्ताही लागू दिला नाही.
राजे नजर टाळीत म्हणाले,
मासाहेब, बजाजीनं निरोप पाठवला होता, पण तो येईल की नाही ह्याची शंका होती म्हणून बोललो नाही.
राजे, मी थट्टा केली. आमच्याही मनात हा सहल खूपच होता.